माझ्या सासरी जात मला रभारी, माझ्या सासरी जात मला रभारी, भाऊराया आले मीर तुझ्या दारी, माझ्या अंगावरती गरम उरातण्याचे चटके दिले असं म्हणून ते आपल्या भावाला दाखवू लागले. अरे दादा, आज तर मला मारथोड करून रक्त मंबाळ केलं व घरातून हाकलून लावले. खूप खूप सहन केलं दादा. मनात विचार आला की आपण आत्महत्या करावी, पण दादा तुझ्या मायेनं मला परत आणलं म्हणून तर मी तुझ्या दारी आले. अरे दादा, मला घरामध्ये घे दादा, मला घरामध्ये घे. या जगात मला तुझ्याशिवाय कुणाचाच आधार नाही. तूच माझा सुखाचा सागर आहेस. सागरासारखी तुझी माया अथांग आहे. या जगात तुझ्याशिवाय मला कुणीच नाही दादा, कुणीच नाही. तुझाच तर मला आधार आहे. अरे भाऊराया, तू जर मला घरामध्ये घेतलंस ना तर मी तुझ्यावर भार म्हणून राहणार नाही. तुझा पडेल धडेल तो सगळा कामधंदा मी करीन. तुझ्या मुलाबाळांची मी सेवा करीन. माझी वहिनी सांगल ते मी ऐकेन. दादा, इथे मी तुझ्या बायकोची चाकरी करीन, पण मला त्या घरी पुन्हा पाठवू नकोस दादा, पुन्हा पाठवू नकोस आणि मला दूर लोटू नकोस.
एवढे शब्द घेतले ऐकून, एवढे शब्द घेतले ऐकून, डोळा भरला बहिणी बाई मी करणार नाही गदुरी. ताई रहा ग सुखाने तू माझ्या घरी,
आणि बहिणीचं सर्व दुःख ऐकून भावाच्या काळजाचं पाणी पाणी झालं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि म्हणू लागला, माझ्या ताईनं किती दुःख सोसलं, माझ्यासाठी किती त्रास सहन केला. असं म्हणत धाय मोकली रडत रडत आपल्या बहिणीला जवळ घेऊन कवटाळलं व मायेनं पाठीवरून हात फिरवत म्हणाला, अगं ताई, अगं वेडे रडू नकोस, मी आहे ना अजून जिवंत. अगं ताई, जोपर्यंत त्या तुझ्या दादाच्या जीवा जीव आहे तोपर्यंत मी तुझ्या मायेत कधीच अंतर पडू देणार नाही. चल ताई घरात चल. असं म्हणत तिला घरामध्ये नेलेलं आहे व भावानं घरात घेतल्यामुळं बहिणीला किती आनंद झाला त्या गीतातून ऐका.
झाला आनंदी आनंद झाला, झाला आनंदी आनंद झाला, बहीन बोले तेव्हा भावाला, तुझं गीत मी गाईन जात्यावरी, तुझं
भावांना आधार दिल्यामुळं बहिणीचं हृदय अगदी भरून आलं व तिला जगण्याची आशा निर्माण झाली. तिचा आनंद गगनात मावेन असा झाला. माझा दादा खरं दादा नसून तो माझा आईवडीलही आहे. माझ्यासारख्या निराधार बहिणीला असाच उदार अंतकरणाचा भाव मिळावा हीच भगवंताचरणी माझी प्रार्थना. अरे दादा, तू मला घरामध्ये घेतलंस, मला लई लई आनंद झालाय. मला तो आधार दिल्यामुळं माझं काळीज अगदी सुपायवड झालंय बघ. असं म्हणत ते आपल्या भावाचं गुणगान जात्यावर जळताना ती कशी गाते ते ऐका. आयुष्य लाभ म्हणून ती रोज जात्यावरती अशी ओवी गाऊन भगवंताजवळ प्रार्थना करायची. हे देवा, खरंच माझा भाऊ किती मोठ्या मनाचा गुणाचा आहे. माझ्यासारख्या निराधार बहिणींना असाच भाव असू दे. त्याच्यावर सदा तुझ्या मायेचं छत्र राहू दे. त्याचा संसार सोन्यासारखा खोलू दे. माझं आयुष्य त्याला लाभू दे. माझ्या वाट्याची सुख त्याला देऊन त्याच्या वाट्याची दुःख मला जरी दिलीस ना तरी मी हसत हसत झेलीन. आणि तिचे हे जात्यावरचे बोल ऐकून भावाचं मन भरभरून जात. भाऊ म्हणतो, अरे देवा, काय माझ्या ताईच्या वाट्याला दुःख दिलंस असं म्हणत त्याचे डोळे पाणावले जातात. नवऱ्याची स्थिती पाहून भाऊजाईचं माथं भडकतं व ती काय बोलते ते ऐका. आणि बहीण भावंडाच्या गोष्टा गोताच्या गोष्टी ऐकून तिचं मात भडकून गेलं व मनात विचार करते की ही पीडा कायमची हिचंच राहणार वाटतं. काहीतरी झालं तरी या अवतासाला घरात राहू द्यायची नाही, तिची हकलपट्टी करायलाच हवी. पण त्या बहीण भावंडाची माया पाहून तिच्या मनात शंका येते की नवऱ्याला हिच्याबद्दल आपण काहीतरी सांगितलं तर तो काय ऐकणार नाही, तर तिच्यावर आपण कसा तरी आळ घेतला पाहिजे. तर ती काय आळ घेते त्या गीतातून ऐका.
केली चोरी तुमच्या बहिणीनं, मंगळसूत्र ठेवलं लपवून, द्या हो औदसा आत्ताच ही हकलून, द्या हो औदसा आत्ताच ही हकलून, नाही तर मी जाईन हे घर सोडून,
आणि भाव जाईन नंदेवर चोरीचा आळ घेऊन नवऱ्याला सांगू लागली की कारभारी बघा, तुमच्या लाडक्या बहिणीनं माझं मंगळसूत्र चोरलंय, या अवतासाला घरात ठेवू नका, आताच्या आता हाकलून द्या. त्याशी चोरटी असेल म्हणून तर तिला सासरच्या लोकांनी हाकलून दिलं. या चोरटीला जर तुम्ही घरात ठेवाल तर मी हा तुमचा संसार ही पोरबाळ सोडून मी माझ्या आईबापाच्या घरी निघून जाईन. बहिणीवरती आलेला आळ पाहून भावाचं मन दुःखी होईल, व तो बायकूची कशी समजूत काढतो ते ऐका. बहिणीवरती बायकोने केलेला आळ ऐकून भावावर जुनं आबाळच कोसळत. बायको तर म्हणते तिला हाकलून द्या नाहीतर मी हे घर सोडून जाईन. बायकोने तर बहिणीवर खोटा आळ घेतलेला हे तू जाणून म्हणतो की नको नको ग, असा माझ्या ताईवर आळ घेऊ नकोस, माझी ताई अशी कधीच चोरी करणार नाही. तूच तुझं मंगळसूत्र कुठंतरी ठेवलं असशील, ते तू शोधून बघ. अगं माझी ताई अगं चोरी करणार नाही ग, चोरी करणार नाही. अगं तिला माझ्यापासून तोडू नकोस आणि तू सुद्धा हे घर सोडून काही जाऊ नकोस. अगं तिचं या जगात आपल्याशिवाय दुसरं कोण आहे. हे नवऱ्याचे बोल ऐकून भावजाईची तळपायाची आग मस्तकाला भिडते व ती घर सोडून जाण्याची तयारी कशी करते ते ऐका. नवऱ्याला मी काहीतरी सांगितलं तरी तो ऐकत नाही, बहिणीचीच बाजू घेतोया, याला माझी व पोराबाळांची काहीच काळजी नाही, सारखी बहिणीचीच काळजी घेत राहतोय. आणि आता इथं काही राहण्यात अर्थ नाही. तेव्हा ती नवऱ्याला म्हणते की मी एवढं सांगितलं तरी तुम्हाला खरं वाटत नाही, तेव्हा तुम्ही तुमची पोरं बहीण घेऊन खुशाल बसा आणि त्यांच्याबरोबर संसार करा, मी आत्ताच्या आत्ता माहेरला निघून जाते. नवरा म्हणतो अगं अगं तू असं काय करतेस, आणि ती माहेरी जाताना तिला तो अडवतो व म्हणतो तू काही माहेरी जाऊ नकोस, आपण काहीतरी करूया. आणि इकडे त्या दोघा नवरा बायकोचं भांडण बहीण ऐकत असते. तिचं अंतःकरण दुःखी होऊन मनात नाही नाही ते विचार येतात व ती काय म्हणते ते ऐका.
ना
पहिल्याच घरात भावजाईने तिच्यावर चोरीचा आळ घेतल्यामुळं तिला जगणं नको नको असं वाटू लागलं आणि ती नशिबाला दोष देऊ लागली. सासरच्या जाचाला कंटाळून ती भावाच्या आश्रयाला आली होती, पण ती आल्यापासून भावजाईनं भावाचं जिणं नको नको असं करून सोडलं होतं. माझ्यामुळं भावजाई भावाबरोबर या ना त्या कारणावरून भांडण काढत राहत होती. तरी मी बसून नव्हतो, पडल झडल तो धंदा मी करत होते. भावाचा संसार सोन्याहून पिवळा करण्याचं स्वप्न पाहत होते, पण हे माझ्या नशिबात नाही. तेव्हा माझ्यामुळं माझ्या भावाच्या संसारात वीट येऊ नये तर जगण्यात काहीच अर्थ नाही, तर आपण हे जग सोडून गेलेलंच बरं. रात्री झोपतेवेळी भावाचा संसार सोन्याचा हो व त्याच्या मुलाबाळांना उदंड आयुष्य लाभो अशी देवाला शेवटची प्रार्थना करून भावाने शेतात मारायला आणलेलं विषारी औषध पिऊन आत्महत्या करते व देवाघरी निघून जाते. पुढं काय झालेलं आहे प्रमाणे सकाळी उठतो व बाहेर येऊन पाहतो आणि मनात म्हणतो की माझी ताई कशी काय अजून उठली नाही. त्याला आश्चर्य वाटतं, रोज कोंबडं आरवली की ताई माझी उठते, पण आज दिवस उगवला तरी माझी ताई कशी उठली नाही. ताई तर रोज लवकर उठून अंगणात सडा सारवण करून रांगोळी घालत असते, आणि आज असं का? त्याच्या मनात विचार येतो की माझी ताई आजारी तर नाही ना, आणि म्हणून तो तिच्या कोपट्याजवळ जातो. अगं ताई, ए ताई, म्हणून तो हाका मारतो. ताई उठत नाही असं पाहून मोठमोठ्यानं दरवाजा ठोठावतो, पण आतून त्याला काहीच साथ येत नाही. मग मात्र तो दरवाजा मोडतो आणि आत जाऊन ताईला उठवू लागतो. तोच त्याला तिच्या उशाला विषारी औषधाची बाटली दिसते आणि त्याच्या मनात शंका येते की माझ्या ताईनं आत्महत्या तर केली नाही ना, व तो ताई ताई म्हणून मोठ्यानं हंबरडा पडू लागतो व ताईला त्या बहिणीला पोटाशी धरून धाय मुकली रडू लागतो व म्हणतो, अगं ताई तू हे का केलंस, मला सोडून तू का गेलीस. अगं ताई, दोनच दिवसावर दिवाळीचा सण आलाय ग, मी तुला भाऊबीजेसाठी ओवाणी म्हणून साडी आणि चोळी आणली होती, निदान एवढी तरी माझी हाऊस तू पुरी करायला पाहिजे होतीस, असं म्हणत तो बालपणाच्या सुखादुःखाच्या आठवणी काढून हंबरडा फोडून भाय मुकली रडू लागलेला आहे. काय झालेलं आहे पुढं? सर्वांच्या बहिणी मोठ्या आनंदानं आपल्या भावाला ओवाळते आणि ओवाळणी घेते, पण ताई तूच सांग मला कोण ओवाळायचं, कुणाला देऊ मी ओवाळणी. ताई, तू दळताना नेहमी माझ्या गुणाची ओवी जात्यावर घात होतीस, ती ओवी ऐकताना माझं मन अगदी भारावून जायचं, आता ती ओवी कोण गाणार, असं म्हणून तो रडू लागतो. व भाऊ विजेची आणलेली साडी आणि चोळी तिला शेवटची नेसवून तो तिथे अंतिम संस्कार करतो. शेवटी कवी आपल्याला काय विनंती करतात ते ऐका.
लोंढे बंधूचं गीत ऐकुनी भाव गाण्यात Just